नमस्कार मुलांनो, आज आपण पाठ क्रमांक 11 इंधन बचत अभ्यासणार आहोत. या पाठात छोटेसे उदाहरण देऊन इंधनाचे महत्त्व सांगितले आहे. दिनू आणि फातिमा यांच्या संवादातून इंधन बचत करणे किती गरजेचे आहे हे या पाठातून सांगितले आहे. आपण देखील दैनंदिन जीवनात इंधन जपून वापरले पाहिजे, इंधनाची बचत केली पाहिजे हा संदेश आपल्याला या पाठातून मिळतो. मी काही व्हिडिओज पाठवलेले आहेत, ते व्हिडिओज व्यवस्थित अभ्यासा. त्याचबरोबर जी टेस्ट दिली आहे ती पण सर्वांनी सॉल्व्ह करायची आहे. थँक्यू, ऑल द बेस्ट.